यहोशुआ अध्याय 18. मग इस्रायलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्रित झाली आणि तेथे त्यांनी दर्शन मंडप उभा केला आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता. तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता असे इस्रायलाच्या लोकांपैकी 7 वंश राहिले होते. यासह यहोशुआने इस्रायलाच्या लोकास म्हटले, जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिला तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती उशीर करणार आहात? तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली 3 माणसे नेमा, म्हणजे मी त्यांना पाठवीन आणि त्यांनी देशात जाऊन चहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे, म्हणजे त्यांनी त्याचे 7 वाटे करावे. यहुदाने दक्षिणेस आपल्या सीमेत राहावे आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत राहावे. तसे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या 7 वाट्यांचे वर्णन लिहा आणि ते वर्णन इकडे माझ्याजवळ आणा. मग येथे आपला देव परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. लेव्यांना तर तुमच्यामध्ये वाटा नाही, कारण की परमेश्वराचे याजकपण तेच त्यांचे वतन आहे. आणि गाद व रौबेन व मनुष्यचा अर्धा वंश यांना यार्दनीच्या पलीकडे पूर्वेला वतन मिळाले आहे. परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना ते दिले आहे. तेव्हा ती माणसे निघून तेथून देशभर फिरली आणि यहोशुआने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली. तो म्हणाला, देशात चहोकडे फिरून त्याचे वर्णन लिहा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या 7 विभागाचे वर्णन वहीत लिहून त्यांनी शिलोतल्या छावणीत यहोशुआजवळ आणले. मग यहोशुआने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या. असा यहोशुआने तेथे तो देश इस्रायलाच्या लोकास त्यांच्या त्यांच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला. तेव्हा बन्यामिनाच्या वंशजांना नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठ्ठी टाकून जो वाटा मिळाला तो असा. त्यांच्या वाट्याची सीमा यहुदाचे वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली, म्हणजे उत्तर बाजूला त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरिहोच्या उत्तरेकडून वर जाऊन पश्चिमेकडे डोंगरावरून बेथ अवेनापर्यंत रानात निघते. मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहोचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ होरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटारोथ अद्दार येथे निघते. तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथ होरोनाच्या समोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहुदाचे नगर आणि किर्यात बाल तोच किर्यात यारीम येथे निघते. याची पश्चिम सीमा हीच. दक्षिणेकडील सीमा पश्चिमेला सुरू होऊन बाजू किर्यात यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नेफ्तोहा झऱ्याकडे जाते. मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीसमोरला डोंगर जो एफ्रायमाच्या तळवटीच्या उत्तरेला त्याच्या काठी उतरली आणि यबुसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एन रोगेलास गेली. मग उत्तरेकडे वळून एन शेमेशाकडे गेली आणि अद्दुम येथील चढणीच्या समोरल्या गलिलोथाकडे गेली. मग रौबेनाचा मुलगा बोहन याच्या खडकाकडे जाते. मग ती अराबा याच्या समोरल्या भागी उत्तरेला जाऊन अराबास उतरली. मग ती सीमा बेत होलगाच्या उत्तर दिशेस जाऊन गेली आणि सीमेचा शेवट क्षार समुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्दनीच्या मुखापाशी झाला. ही दक्षिण सीमा झाली आणि पूर्व बाजूला त्याची सीमा यार्देन नदी झाली. बन्यामिनाच्या संतानांचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे त्यांच्या चहूकडल्या सीमांप्रमाणे हे होते आणि बन्यामिन वंशाला त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली. यरिहो व बेथ होगला व एमेक केसिस आणि बेथ अराबा व समाराईम व बेथेल, अव्विम व पारा व अफरा, कफर अम्मोनी व अफनी व गिबा अशी 12 नगरे आणि त्यांची गावे. गिबोन व रामा व बैरोत, मिस्पे व कफिरा व मोजा, रेकेम व इपैल व तरला, सेला, एलेफ व यबुसी म्हणजेच यरुश्लेम. गिबात किर्यात अशी 14 नगरे आणि त्यांची गावे. बन्यामिनाच्या संतानांचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे त्यांचे आहेत.